धडा सहा.
धडा सहा 3.3 क्रियापदाचे भूतकाळातील रूप ऐकून लिहूया. काल वॉर्ड नंबर 4 मध्ये ड्युटीला तू होतीस का?
नाही, मी नव्हते.
मग सिस्टर अनिता आणि सिस्टर रेखा होत्या का?
नाही, त्या नव्हत्या.
मग होतं कोण?
सिस्टर कामिनीची ड्युटी होती तिथे.
अच्छा, आणि ब्रदर रमेश काल आला होता का?
नाही, तो काल आला नव्हता, त्याची सुट्टी होती.
धडा 6.2 बिछाना तयार करण्यासाठी काही सूचना ऐकूया आणि योग्य शब्द गाळलेल्या जागी लिहूया. 1. खाटेच्या दोन्ही बाजू मोकळ्या असाव्यात. 2. बिछाना 2 परिचारिकांनी मिळून तयार करावा. 3. बिछाना तयार करण्यापूर्वीच त्यासाठी आवश्यक त्या वस्तूंची जमवाजमव करावी. 4. आपण काय करणार आहोत ते रुग्णाला समजावून सांगावे. 5. जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून बिछाण्याचे कापड जमिनीला लागू देऊ नये. 6. खाटेच्या पायाकडील बाजूपासून सुमारे 1 फूट दूरवर 2 खुर्च्या पाठीला पाठ लावून ठेवाव्यात. बिछाण्यावरून काढलेले जुने कपडे ठेवण्यासाठी स्टँडप्रमाणे या खुर्च्यांचा वापर होतो. 7. जंतूंचा प्रसार होऊ नये यासाठी बिछाण्यावरील कपडे काढताना गुंडाळी करत काढावे. 8. डॉक्टरांनी परवानगी दिली असेल तर रुग्णाला बिछाण्यावरून उठवून आरामखुर्चीत बसायला सांगावे. त्याला थंडी वाजत असेल तर पांघरूण द्यावे. त्याला आरामखुर्चीत बसणे सुखावह वाटले पाहिजे. 9. बिछाण्यावरील सर्व कपडे काढल्यावर गादीला सुरकुत्या नाहीत याची खात्री करावी. आवश्यकता वाटल्यास गादी उलटवून घ्यावी व गादी खाटेच्या वरच्या बाजूस सरकवून घ्यावी. 10. उशांचे अभ्रे मळलेले असल्यास बदलावेत. उशा नवीन जागेवर ठेवाव्यात. 11. पांघरूण व ब्लँकेट काढावे. पांघरूण मळलेले असल्यास बदलावे. पांघरूणाची घडी करून ती गादीच्या पायाकडील बाजूवर पसरावी. त्यावर ब्लँकेटची घडी पसरावी. ब्लँकेट गादीच्या पायाकडील बाजूस खोचून घ्यावे. गादीच्या कोपऱ्याजवळ दोन्ही बाजूंची काटकोनात घडी करावी. 12. खुर्च्या व इतर फर्निचर जागच्या जागी ठेवावे. खिडक्या उघडाव्यात. दोन्ही परिचारिकांनी आपले हात धुवून घ्यावेत.